सिद्धिनाथाक पूजे करताना सांगतली कहाणी ही. आता काय म्हणल्यार एक झाड राहता, एक झाड एक गुंडो आमच्या आता संस्कृती हितूर देवाक पूजा करतली. एकलो म्हणता एक दोन लोक पूजे करूचे आमचे आता सण येलो म्हणून पूजे करूक जातात. पूजे करूक जाताना एकलो म्हणता थंय जाऊन पावतात त्यांनी डंगळीत. एकलो म्हणता झाडाक पूजा करूचे आणि एकलो म्हणता गुंड्याक पूजा करूचे. ह्यो म्हणता नाही रे आधी झाडाची पूजा करूची म्हणता. झाडा कशा करतले रे, हे गुंड्याक करू हा पूजा म्हणता एकलो. मागीर दोघांनी बी मागीर झगडो पडता, मारा मारी तंटो झगडो करू म्हणून मागीर पूजा करूकूच पायनात त्याने. चल जाऊ हा मागीर पंचायत सिरसूनच सोडूची. आता पंचायती मिळवून बघून आता काय त्याने तिरमाण करतात का बघून त्या तिरमाणाक हजर होतले म्हणून होता. त्याच्यानंतर तो काय सांगता काय म्हणता बघू हा चल तुझेच खरे काय बघू हा बघू हा माझे खरे. आता घर हमका राहूक सावळी दिता की काय गुंडो दिता काय बघू हा चल जाऊ हा चल बघू हा तू चल तू चल तू चल तू चल. मागीर त्याने तशी येऊन गेले त्यांना मागीर लोक बी पुरा मिळवून गो पंचायती एक शेरसतात. शेरू म्हणून काय सांगतात काय म्हणल्या आणि आता गुंड्याक पूजा केल्या बरी की काय झाडाक पूजा केल्या बरी म्हणून एक प्रश्न घालतात त्याने. तर तुझ्या मनात कसे करतले, माझ्या मनात गुंड्याकूच पूजा होची, गुंडोच आमचं देव नाही काय, सिद्धिनाथ आमचं गुंडोत नाही काय म्हणून एकलो सांगता. माग एकलो काय सांगता काय म्हणला त्यात तुरलो हे झाड नाही काय आमच्या झाडाक पूजा करल्यावर तू गुंड्याक पूजा करूक ना म्हणल्या कित्येक येऊन येला त्यांनी माका झाड सावळी दितले नाही काय आमका घरात जागो नसता नसले त्यांना झाडामुळात तरी राहू आसरो दिना काय आमका झाड. तुम्ही दोघांनी बी पूजा करूचे म्हणता तो. दोघांनी बी पूजा करूचे म्हणून सांगताना दोघांनी कशी करून पूजा करूक होता ते दोघांनी पूजा करूक होईना त्यांना हेनी काय पंचायतीवाले काय करतात का म्हणता झाड बी दुसरे नाही गुंडो बी दुसरो नाही गुंड्याक आणि झाडाक मिळूनच झाडा मुळात गुंडो ठेवणू फुल की फाकळी की कुकुम की नारळ की तेल की काय काय उदबत्ती की उदकाडी की काय काय बघून थांबून तुम्ही पूजा करूचे म्हणून एक निर्धार करून मागीर थंयच एक गुंडो झाडा मुळात ठेवून गुंड्याक मागीर त्यांनी पूजा पत्री अशी सगळे देऊन आम्ही मागीर पूजा करतात.